चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दौराला साखर कारखाना बनवणार सॅनिटायझर। कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सॅनिटायझरची मागणी वाढत आहे। यामध्ये 60-70% अल्कोहोल असतं। याबाबत साखर कारखान्यांना सॅनिटायझर उत्पादनासाठी शासनानं परवाना देण्याचे आदेश दिले आहेत। मेरठ जनपदमध्ये 3 साखर कारखाने इथेनॉलचं उत्पादन करतात। यामध्ये दौराला साखर कारखान्यानं 2000 लिटर प्रतिदिवस उत्पादन करण्यासाठी ड्रग विभागाकडून परवानगी मागितली आहे। याबरोबरच नंगलामल आणि किनवणी साखर कारखान्याचेही या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत। मेरठमध्ये 6 साखर कारखाने आहेत। यामध्ये केवळ 3 दौराला, नंगलामल आणि किनवणी कारखाना प्रतिदिन इथेनॉलचं उत्पादन करतात। सॅनिटायझरची मागणी पाहून सरकारनं कारखान्यांना उत्पादन मात्रा निश्चित करण्याचं सांगितलं आहे। दौराला कारखान्याचे जनरल मॅनेजर संजीव कुमार म्हणाले, आमच्या इथं 1 लिटर प्रतिदिन इथेनॉल बनवलं जातं। यामुळे 2000 लिटर सॅनिटायझर बनवण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी ड्रग विभागाकडून परवानगीसाठी प्रयत्न सुरू आहेत। लवकरच 5 आणि 10 लिटरच्या पॅकिंगमध्ये सॅनिटायझर उपलब्ध केलं जाईल। मेरठचे जिल्हाधिकारी डॉक्टर दुष्यंत कुमार म्हणाले, बाजारातील वाढती मागणी पाहून साखर कारखाने सॅनिटायझरचं उत्पादन करणार त्यांचा निर्णय वाखाणण्याजोगा आहे। लवकरच सॅनिटायझर उत्पादन सुरू होईल।